श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव पासष्टी घ्यायला आपण सुरुवात केली. पहिल्या दिवशी चांगदेव पासष्टी म्हणजे काय हे सुचवलं. दुसऱ्या दिवशी माऊली ज्ञानेश्वरांचा संक्षिप्त परिचय, कारण तो परिचय देण्यामागचा हेतू फक्त चांगदेवांशी ज्ञानेश्वरांचा काय संबंध आहे हे दाखवणे होतं. आणि कालच्या भागामध्ये आपण योगीराज चांगदेवांचं जितकं उपलब्ध होतं तितकं सर्व चरित्र तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न होता. आजपासून चांगदेव पासष्टी या ग्रंथाला ज्या 65 ओव्या आहेत त्या 65 ओव्यांना आपण सुरुवात करतो आहे. त्याची आज पहिली ओवी आपण घेणार आहोत. आणि जसं मी सांगितलं होतं आधी, हा ग्रंथ म्हणजे सूत्रग्रंथ, आणि यातली प्रत्येक ओवी हे एक एक सूत्र आहे. बीजगणितातले सूत्र, अंकगणितातले सूत्र, रसायनशास्त्रातले सूत्र जसे असतात तशा प्रकारचे हे सूत्र आहे. आणि त्या सूत्रांना जसं आपण सोडवतो, प्रूव करतो, सिद्ध करतो, तसं त्या सगळे प्रमेय आपण जसे सिद्ध करत असतो त्याप्रमाणे प्रत्येक ओवी आपल्याला ही सिद्ध करायची आहे. सुरुवात करूया आज पहिल्या भागाला. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. पहिली ओवी आज घेऊया. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. ही पहिली ओवी. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटला करी. वटेषु म्हणजे चांगदेव. चांगदेवाला वटेषु किंवा वटेश्वर असं नाव माऊलीनी दिलं होतं. त्याच्या मागचा सुद्धा लांबलचक हेतू होता, कारण माऊलीला त्यांचे मागचे सर्व जन्म अवतार किंवा प्राणाची ते वाहतूक होती, त्यांची येणे जाणे ते सर्व माऊलीला माहिती होतं. तर ते म्हणतात की हे वटेशा, हे चांगदेवा, स्वस्ती म्हणजे तुझे कल्याण असो. जो लपोनी जगदाभासू, जो परमात्मा स्वतः लपला की जगताचा आभास निर्माण होतो. काय म्हणतात? जो लपोनी जगदाभास, जर तो लपेल तर तो या जगाचा आभास निर्माण करतो किंवा जग आहे असं दाखवतो. म्हणजे जग जे दिसते त्यात परमात्मा हा लपलेला असतो. या जगाला परमात्मा दिसत नाही, म्हणून आपण म्हणतो देव कुठं आहे. आणि दावी मग ग्रासू प्रकटला करी. आणि जर का तो प्रकट झाला तर समजायचं की तो या जगाचा आभास नष्ट करतो. तर माऊली चांगदेवाला वटेश्वर या नावाने संबोधित असून त्याचे कल्याण इच्छित आहेत. वटेश म्हणजे काय? हे भगवान शिवाचे एक नाव आहे. आणि ते भगवान शिव चांगदेवाचे आराध्य दैवत होते. हठयोगाचे ज्ञान देणारे चांगदेवाचे एक नाव म्हणजे वटेश. आणि वटेश हे त्याचे सद्गुरू होते. ज्या गुफेमध्ये जाऊन चांगदेवांनी बनारसच्या पलीकडे, काशीच्या पलीकडे जी तपस्या केली होती, ते ज्या गुरुजवळ गेले होते त्या गुरुचं नाव सुद्धा वटेश होतं. म्हणजे श्री वटेश हे चांगदेवाचे हठयोगाचे ज्ञान देणारे सद्गुरू आहेत. चांगदेव हे हठयोगी होते आणि त्यामुळे वटेश या नामामध्ये शिव गुरु आणि स्वतः चांगदेव म्हणून माऊलींनी शिवाचाही चांगदेवांच्या गुरुचाही आणि चांगदेवांचाही समावेश करणारा असा एक 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 जे नाम आहे ते म्हणजे वटेश या नावाने चांगदेवाला नेहमी हाक मारली. चांगदेवा तुझे कल्याण असो. स्वस्ती पहिला जो शब्द आहे तो ज्ञानदेवानी चांगदेवाला शिवरूप आणि सद्गुरु रूप व्हावे असा आशीर्वादच दिलेला आहे. स्वस्ती श्री वटेश. आता आशीर्वाद देण्याने येथे ज्ञानेश्वरांना चांगदेवासारखे पत्र लिहिताना काय लिहावे अशी अडचण किंवा शंका आली नाही. चांगदेवाने जेव्हा ज्ञानेश्वरांना पत्र पाठवलं तेव्हा चांगदेव महाराजांना प्रश्न पडला की हा माझ्यापेक्षा लहान आहे, याला मी चिरंजीव लिहू, पण याची योग्यता माझ्यापेक्षा थोर आहे, म्हणून मी याला तीर्थरूप लिहू, काय लिहू आणि काय नको. म्हणून त्या फंदात न पडता त्यांनी कोरच पत्र पाठवलं हे आपल्याला माहिती आहे, हे सर्वश्रुत आहे. पण माऊलीला मात्र अजिबात अडचण पडली नाही. पहिल्या ओवीमध्ये पहिल्याच ठिकाणी स्वस्त्री स्वस्ती श्री वटेशू. कारण माऊली संत ज्ञानेश्वर किंवा ज्ञानेश्वर हा मुलगा, हा छोटासा मुलगा जरी असेल तरी त्यांच्याच शब्दामध्ये जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि त्यांनी स्वतः म्हटलंय की मी खूप जन्मपर्यंत सत्य बोल खूप तपपर्यंत जन्म नाही कितीतरी तपांपासून मी सत्य बोलण्याचं व्रत आचरण केलेलं आहे, मी खोटं बोललोच नाही. तर ते कितीतरी जन्मापासूनचा त्यांचा अवतार होता किंवा त्यांचं आध्यात्मिक वय हे चांगदेवापेक्षा खूप जास्त होतं, म्हणून कदाचित त्यांना अजिबात अडचण पडली नाही आणि म्हणून त्यांनी सरळ चांगदेवांना आशीर्वाद दिला. चांगदेव वयाने 1400 वर्षाचे आणि त्यावेळी ज्ञानोबा राय फक्त 14 वर्षाचे, पण 14 वर्षाचा ज्ञानोबा चांगदेवांना त्यांच्या कल्याणाचा आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद देताना त्याला आपल्यासारखे आत्मज्ञान प्राप्त व्हावे ही ज्ञानोबांची सदिच्छा आहे. चांगदेवामध्ये अनेक सद्गुण आहेत. अनेक सद्गुण म्हणजे ते पवित्र, अत्यंत कोरे, निष्पाप ज्याला म्हणू. कारण निवृत्तीनाथांनी त्यांचे जेव्हा कोरे पत्र पाहिले तर ते कोरे पत्र पाहिल्यानंतर म्हटले होते की हा चांगा कोराचा कोराच राहिला, या कोऱ्या पत्राप्रमाणे स्वच्छ आणि हा निर्मळ आहे असा त्याचा अर्थ होता. म्हणून त्यांनी ज्ञानदेवांना चांगदेवाला पत्रोत्तर देण्यास सांगितले होते. चंद्राप्रमाणे त्याच्या चतुर्दशीपर्यंतचा 14 कळा उमललेल्या होत्या, म्हणजे चांगदेवामध्ये सर्व ज्ञान होतं. अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार हे सगळं झालेलं होतं. जणू काही 14 कला चंद्राच्या उगवल्या आणि शेवटी पौर्णिमेच्या दिवशी अखेरची कला त्याची उगवायची राहिली होती. तर चतुर्दशीपर्यंतच्या 14 कला उमललेल्या होत्या, फक्त पौर्णिमेची एक शेवटली कळा उमलण्याची बाकी होती आणि ती कला म्हणजे आत्मज्ञानाची कला. माऊली ज्ञानेश्वर महाराज आत्मज्ञानी होते, आत्मसाक्षात्कारी होते आणि आत्मज्ञानामुळे गुरूंना सद्गुरु स्वरूप प्राप्त होते. आत्मज्ञान नसलेला गुरु इतर बाबतीत कितीही मोठा असला तरी तो सद्गुरु होत नाही. त्याच्या मागे लाखो लोकांचा लवाजमा असेल, त्याचे लाखो शिष्य असतील, त्याचा काही उपयोग नाही. बरं का, आमच्या तुमच्या पाहण्यामध्ये सुद्धा या समाजामध्ये या देशामध्ये गुरु म्हणून वावरणारे, सद्गुरु म्हणून वावरणारे खूप आहेत. बरं का, ज्याला स्वतःला आत्मसाक्षात झाला नाही तो इतरांना काय आत्मसाक्षात्कार घडवू शकतो? नुसत्या तोंडाने मोठ्या मोठ्या गप्पा हाकून सद्गुरू होता येत नाही. कोणाच्या कानामध्ये नुसता कान मंत्र दिल्याने सद्गुरू होत नाही. जर तो आत्मसाक्षात्कारी असेल तरच तो देऊ शकतो. आता हे कसं कळणार याची चर्चा आपण पुढे अनेक भागामध्ये येईल त्यावेळी विस्तृत करू, पण हे समजून घेण्यासाठी आता पूर्ण सायन्स उपलब्ध आहे. सायन्सचा आधार घेऊन आपण हे आतापर्यंत आपल्याला काय ठीक आहे आई वडिलांनी म्हटलं म्हणून कोणी झाला, हा गुरु तर हा गुरु. आपले सोयरेधारे इतर लोक कोणाला गुरु म्हणतात त्याच्या मागे लागलो आपण, हा गुरु. त्यामध्ये महाराष्ट्र कमीत कमी बचावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सद्गुरू म्हणून एक आहे तर ती सद्गुरू माऊलीच आहे, ज्ञानेश्वर माऊली. पण आता कमतरता नाही आहे गुरूंची सद्गुरूंची. पण इथे काय म्हणतात, आत्मज्ञान नसलेला गुरु इतर बाबतीत कितीही मोठा असला तरी तो सद्गुरू होत नाही. आणि ते आत्म्याचे सत्स्वरूप नसेल तर सर्व मग व्यर्थात. माऊली ज्ञानोबास हे सद्गुरू स्वरूप असल्याने ते चांगदेवांना तुझे कल्याण असो असा आशीर्वाद देऊ शकले. त्यात त्यांचा अहंकार आणि अहंभाव नसून स्वात्माधिकाराचा भाव आहे. त्यांना स्वाधिकार आहे, कारण त्यांनी आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय हे सगळं जाणलेलं होतं. आणि नुसतं हे थिओरिटिकल नाही, हे अनुभवलेलं होतं, उमजलेलं होतं. म्हणून त्यांनी चांगदेवांना आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद काय दिला, आपल्यासारखे आत्मज्ञानी होण्यासाठी त्याला आशीर्वाद दिला. आपण म्हणतो गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुरेव परब्रह्मचा अर्थ समजतो का आपल्याला? गुरु म्हणजे हा साक्षात परब्रह्म असतो, त्याचं शरीर नव्हे, बरं का? एखाद्याच्या पाया पडतो आपण किंवा त्याला गुरु म्हणतो, त्याच्या शरीराशी काही संबंध नसतो या गुरु शब्दाचा. सद्गुरु शब्दाचा त्या सद्गुरूच्या शरीराशी काही संबंध नाही. परत परत बजावून सांगतो, ऐका माय बाप हो, या जगात कोणतंच असं शरीर नाही ज्याच्यामध्ये दोष नाही. ते रामाचं शरीर असेल, कृष्णाचं शरीर असेल, कोणतंही शरीर दोषरहित नाही. शरीर आहे तर शरीराचे दोष आहेतच. मग सद्गुरू म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, तर त्या शरीराच्या मार्फत वाहत असणारं चैतन्य, त्या शरीरामार्फत चैतन्याचा जो लोंढा येतो, ते व्हायब्रेशन्स, त्याला गुरुतत्व म्हणतात. आणि त्या गुरुतत्वाला आपण सद्गुरू म्हणतो. म्हणून गुरुरेव परब्रह्म. परब्रह्म म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये जो पुरुषोत्तम योगाचा अध्याय होता त्याच्यामध्ये पुरुषोत्तम म्हणून जे सांगितलं होतं, एक सांगितला अक्षर पुरुष, दुसरा सांगितला अक्षर पुरुष. क्षर आणि अक्षर दोन्ही पुरुष गेल्यानंतर पुरुषोत्तम हा उरतो, तो पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा, तो म्हणजे परब्रह्म. म्हणून गुरुरेव परब्रह्म. आणि म्हणून तस्मै श्री गुरुवे नमः, म्हणून त्या गुरुला आपण नमन करायचं आहे असे भगवान शिवही गुरुगीतेमध्ये सांगतात. हे आत्मज्ञान, आत्मस्वरूप, हेच परब्रह्माचे खरे स्वरूप आहे. आता ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना या 65 ओव्यांच्या माध्यमातून हाच आत्मबोध करीत आहेत. आता ही जी पहिली ओवी, त्याच्यामधले पद, जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी, आहे ना, सूत्र आहे ना हे. जसं चक्रवाळव्याचं सूत्र यम बरोबर पी कंसात 1 / r/100 घातांक टी, हे जे सूत्र आहे तसं हे सूत्र आहे. काय सांगतं हे, लपोनी जगदा भासू, जेव्हा परमात्मा लपलेला असतो तेव्हा जगदाचा जगत आहे याचा आभास आपल्याला होतो. आणि त्या आभासी जगाला आपण खरं समजतो. त्याविरुद्ध जेव्हा आत्मबोध होतो, जेव्हा माणूस आतमध्ये जायला शिकतो, तेव्हा बाहेरचा सगळा पसारा लोपतो. दावी मग ग्रासू प्रकटला करी, माऊलीला हे सांगायचं आहे. अशी ही पहिली ओवी आहे चांगदेव 65 ची. म्हणजे जो परमात्मा स्वतः लपून राहतो आणि अज्ञ जीवाला या संपूर्ण जगाचा आभास दाखवतो, तोच परमात्मा प्रकट झाला म्हणजे या जगताच्या आभासाचा पूर्ण नाश करतो आणि त्या आभासाला नष्ट करतो. अज्ञानी माणसांना हे भासमान होणारे जग हे सगळे खरे आहे असे वाटते. आचार्य म्हणजे स्वतः आदि शंकराचार्य. शंकराचार्यांनी काय सांगितलं होतं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, नाही का. जेव्हा वेदांत सुरू झाले, जेव्हा अद्वैत नावाचा बोध निर्माण झाला किंवा अद्वैत नावाची थिअरी आपल्या हिंदू शास्त्रामध्ये वेदांतामध्ये आली, त्यात शंकराचार्यांनी सांगितलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ब्रह्म आहे फक्त तेवढंच खरं आहे, बाकी हे सगळं जग हे मिथ्या आहे. आत्मज्ञानी महात्म्यालाच हे जगत ब्रह्मस्वरूप आहे असे दिसते. कसं दिसेल? ही जी चौथी भक्ती सांगितली होती माऊलींनी, आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि चौथा तो ज्याला सर्वांमध्ये एक परमात्माच दिसतो, सर्वांघटी व्याप्त तो राहे, असा सर्वांघटी व्याप्त असलेला जेव्हा परमात्मा दिसतो तेव्हा ब्रह्म सत्य होते. या जगात सर्वत्र ते आत्मचैतन्य पसरलेले आहे. ज्या परमात्म्याची आपण गोष्ट करतोय त्या परमात्म्याचं चैतन्य या संपूर्ण जगात, ते चर राशी असू दे किंवा अचर असू देत, त्या सगळ्यांमध्ये पसरलेलं आहे आणि त्याशिवाय अन्य काहीही नाही हे खरं आहे. आत्मज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामध्ये हाच मोठा फरक आहे. आत्मज्ञानी जेव्हा होतो, ज्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो आणि आत्मसाक्षात्कारामुळे त्याची जी चौथी भक्ती सुदृढ होत जाते, त्याला सगळं जग हे मिथ्या भासते. मिथ्या भासते म्हणजे सगळं जग सोडून जायचं नाही आहे, बायको लेकरं यांना सोडून हिमालयात जायचं नाही आहे, इथे या क्षणीच तू ब्रह्म आहे. अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा अष्टावक्राने हेच सांगितलं, पहिल्या श्लोकामध्येच हे सांगितलं की तू इथे या क्षणी इथेच ब्रह्म आहेस, जनकाला सांगितलं. तर अज्ञानी जीवाला दिसणाऱ्या जगताचा भास खरा वाटतो, पण ज्ञानी महात्म्याला त्याच्या आत्मज्ञानाने हा जगताचा भास संपूर्ण मावळतो. भास हा नष्ट होतो, जग नष्ट होत नाही, फक्त भास नष्ट होतो. जग जसं आहे तसंच आहे. भास आणि आभास ही दोन्ही नश्वर आहेत, हे दोन्ही टिकाऊ नाही आहे आणि हे फक्त ज्ञानीच ओळखू शकतात. ज्ञानी म्हणजे काय हो? एक असा ज्याचा संपूर्ण विश्वास बसला आहे की मी हा देह नाहीच, मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, फक्त एवढंच आहे बरं का. पण हे बोलायला दिसायला ऐकायला जितकं सोपं वाटतं तसं नाही, ह्या थापा मारायचा विषय नाही. अज्ञानी जीवाला हे कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तिथे, तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी. ज्ञानेश्वरीमध्ये 14व्या अध्यायाची चौथी ओवी आपल्याला आली होती, ती तू जया प्रति लपसी तया विश्व हे दाविसी प्रकटतय करीसी अवघेची तू. काय सांगितलं? तो परमात्मा ज्यांना प्राप्त झाला नाही, म्हणजे जो त्यांच्या बाबतीत लपलेला असतो, त्यांना हे विश्वाचे दर्शन घडते. म्हणजे विश्व कोणाला दिसते? ज्याला परमात्मा दिसत नाही. आणि विश्वाचे आभासात्मक स्वरूप खरे वाटते, परंतु तोच परमात्मा प्रकट झाला, प्राप्त झाला, म्हणजे हा संपूर्ण आभास नष्ट होतो आणि सर्वत्र तो परमात्माच भरलेला आहे असे कळून येते. आणि त्यासाठी माऊली 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये मागेच एक फार सुंदर ओवी आली होती, अलंकार झाकले बाळा सोने का वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. तसे सोने लपले की अलंकार दिसतो, नाही का? सोन्याच्या अलंकाराची गोष्ट सुरू होती, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाची सुती बोविले तैसे मिया जगधरिले सबाई अभ्यंतरी. तसे सोने लपले की अलंकार दिसतो, ते सोन्याचाच असतो अलंकार, पण असं वाटतं की हा अलंकार आहे. पण अलंकार नावाची स्वतंत्र वस्तू आहे का? अजिबात नाही. अलंकार तर हा एक शेप आहे, अलंकार त्या सोन्याला दिलेला एक शेप आहे. त्याला तुम्ही अंगठी म्हणा, त्याला तुम्ही मंगळसूत्र म्हणा, त्याला तुम्ही गोफ म्हणा, काही म्हणा, पण हे सगळं आहे तर सोनंच. मूळ तत्व काय आहे? सोनंच आहे. अलंकारपणे ते सोनेच आहे. नाम रूप वर्ण आकार जे दिसतात ते सर्व सोनेच आहे आणि तो अलंकारावरील आभास आहे. त्याचं नाव असेल वेगवेगळं, एकाचं नाव गळसरी असेल, एकाचं नाव चेन असेल, एकाचं नाव लॉकेट असेल, एकाचं नाव मंगळसूत्र असेल, नाही का, एकाचं नाव अंगठी असेल, काही काही वेगवेगळे नावं असेल, त्याला रूपही निरनिराळं असेल, वर्ण हा सुद्धा वेगवेगळा असू शकतो, पण मूळ आहे ते सोनंच आहे, बाकी सगळं आहे ते आभास आहे. वास्तविक अलंकार आणि सोने एकच आहे. जगत रूपाने सर्वत्र एकच परमात्मा नटून भरलेला आहे, तोच नटलेला आहे. आणि असे पाहणे हे खरे पाहणे आहे. आणि हे भ्रमामुळे, भ्रांतीमुळे अज्ञजनांना तसे दिसत नाही. आता भ्रांती म्हणजे काय? संसार हा परमार्थोय संलग्न स्वात्म वस्तुती इति भ्रांती, अशी संस्कृतमध्ये भ्रांतीची व्याख्या आहे. संसार हा परमार्थोय संलग्न स्वात्म वस्तुती, आत्मवस्तूच्या ठिकाणी संसार जगत दिसणे, संसार हा ही भ्रांती आहे. ती विद्येशा निवर्तते, ती कशाने निवर्तते, कशाने निवळते, ती विद्येने, विद्येने ती भ्रांती जाते, नष्ट होते. पंचदशी नावाचा हा ग्रंथ असतो एक, आणि त्या पंचदशी या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे? आत्माभासस्य जीवस्य संसारो न आत्मवस्तुनः. आत्माभासस्य जीवस्य संसारो न आत्मवस्तुनः इति बोधो भवेद् विद्या लभ्यते असो विचारणा. विचार जर केला तर असे लक्षात येते की हे जे संपूर्ण जगत दिसते ते खरे नव्हे. दासबोधामध्ये समर्थ सांगतात, दासबोध हा फार सुंदर ग्रंथ मराठीतला. आता दासबोधामध्ये समर्थांनी सुद्धा हे सांगितलं आहे, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले त्या वेगळे भासले ते भ्रमरूप. दहाव्या समासामध्ये दासबोधामध्ये हा विषय आलेला आहे. परमात्मा लपून राहिल्यामुळे या विश्वाचा आपल्याला भ्रम होतो आणि मग हे विश्व त्या परमात्म्यापासून वेगळे आहे असे दिसते. सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने काय होते? सद्गुरूच्या कृपा प्रसादाने आणि मिळालेल्या साधनाने हे अंतकरण हळूहळू हळूहळू शुद्ध होत जाते, पवित्र होत जाते. अंतकरण म्हणजे, अंतकरणात चार भाग असतात, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, या चौघांना मिळून अंतकरण म्हणतात. तर ते अंतकरण हळूहळू शुद्ध होत जाते आणि अंतरामध्ये असलेला आत्मा हळूहळू हळूहळू प्रकट होत जातो आणि या संपूर्ण जगाचा भास नाहीसा होतो, हा आभास नाहीसा होतो. आणि हे जग नाहीसं होते असं नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे जग जग आहे, तसंच आहे, फक्त हा भास नाहीसा होतो. आज पहिला दिवस आहे. आज आपण या पहिल्या ओवीच्या निरूपणाला सुरुवात केलेली आहे. आज इथेच थांबू आणि उद्या या ओवीला पुढे घेऊन जाऊन या सूत्राला उलगडून समजण्याचा प्रयत्न करू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.